हॅलो गाईज, तुम्ही ऐकत आहात ट्रेंडिंग पॉट्स बाय विशू. आज मी तुम्हाला अशा पर्सनॅलिटीबद्दल सांगणार आहे जो व्यक्ती सध्या सोशल मीडियावर नेहमी आपल्या अफलातून मीम्सने आणि यूट्यूबवरील शॉर्ट कॉमेडी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना एंटरटेन करीत असतो. त्या ट्रेंडिंग पर्सनॅलिटीचं नाव आहे आरजे सोहम. होय मित्रांनो, आरजे सोहम हा बाय प्रोफेशन एक आरजे असून चांगला स्पीकरसुद्धा आहे. तो नेहमी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन भन्नाट व्हिडिओ बनवून चालू घडामोडींवर भाष्य करीत असतो आणि लोकांना खळखळून हसवत असतो. पण आज आरजे सोहमबद्दल हा एपिसोड मी खास यासाठी करत आहे कारण नेहमी आपल्यासमोर एंटरटेनिंग व्हिडिओ सादर करणाऱ्या आरजे सोहमने 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोहम लिहितो, नमस्कार, सध्या लॉकडाऊनमुळे खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या, खूप लोकांचे व्यवसाय ठप्प पडले, त्याचप्रकारे अनेक लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुणाला काही मदत लागल्यास contact@rjsoham.com वर मेल करा. जेवढी शक्य असेल तेवढी मदत करायचा तो प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने भावनिक आवाहन करीत आरजे सोहमने सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर एक प्रकारे आदर्श निर्माण केला आहे आणि लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्याचा एक प्रयत्न केला आहे. तर हा होता आजचा एपिसोड. एकत्र राहा ट्रेंडिंग पॉट्स बाय विशू.